आकाशवाणी मुंबई। मच्छिंद्र बोराडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं संरक्षण आणि जबाबदारीनं वापर करण्यासाठी आपण सर्व वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। आगामी काळात ग्लोबल साऊथमधल्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तंत्रज्ञानविषयक गरजा भारत पूर्ण करेल असा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा विश्वास। होमूरची सामुद्रधुनी केवळ इराणच्या शत्रूंसाठीच बंद असल्याचं इराणचं स्पष्टीकरण। महाराष्ट्रात हॉटेलं उपहारगृहांसाठी उद्यापासून आणखी 20% गॅस पुरवठा होणार। आणि इंडियन ओपन 2026 स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या अनहत सिंगनं पटकावलं महिला एकेरीचं विजेतेपद। पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं रक्षण आणि त्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी आपण सर्वजण वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। पाणी जीवनाचा आधार असून पृथ्वीच्या भविष्याचा आकार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय जल दिनाच्या निमित्तानं दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। संयुक्त राष्ट्र संघानं देखील यानिमित्तानं पाणी आणि लिंग समानता या अनुषंगानं जिथं पाणी वाहतं तिथं समानता वाढते ही संकल्पना मांडली असून जलव्यवस्थापनातली महिलांची महत्वपूर्ण भूमिका आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम तसंच त्याबाबतच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग अधोरेखित केला आहे। आगामी काळात भारत ग्लोबल साऊथमधल्या सर्व उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तंत्रज्ञानविषयक गरजा पूर्ण करेल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे। ते आज आयआयटी मुंबईमध्ये आयोजित भारत इनोव्हेट्स डीप टेक प्री समिट 2026 समारोप समारंभात बोलत होते। येत्या दशकात भारत डीप टेक क्षेत्रात जगाचं नेतृत्व करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याची जबाबदारी शिक्षण उद्योग अर्थक्षेत्र आणि देशातल्या तरुणांची आहे असं ते म्हणाले। भारत इनोव्हेट्स 2026 हा भारताच्या तंत्रज्ञानविषयक भविष्याचा निर्णायक टप्पा ठरेल असा विश्वास इस्रोचे माजी अध्यक्ष आणि आयआयटी मुंबईच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ के राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केला। या 2 दिवसीय कार्यक्रमात 137 स्टार्टअप्सनी भाग घेतला असून त्यांनी सुमारे 200 गुंतवणूकदार आणि 80 कॉर्पोरेटशी संवाद साधल्याची माहिती आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे यांनी दिली। भारतीय शेतकरी ऊर्जा आणि इंधन निर्मितीसाठी सक्षम असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते। इंडियन ऑइल आणि भारत सरकार एकत्रितपणे 1,00,000 लिटर इथेनॉल 150 टन बाय बिटुमन आणि 78,000 टन विमानाचं इंधन तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलं। बायोटेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे डिझेलच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होईल आणि आपला शेतकरी केवळ अन्नदाताच नाही तर ऊर्जादाताही होईल असं ते म्हणाले।
हमें ग्रामीण क्षेत्र में कृषि क्षेत्र में ट्राइबल के सेक्टर में जल जमीन जंगल और जानवर आधारित अर्थव्यवस्था के आधार पर नए नए टेक्नोलॉजी का उपयोग करना होगा कि हमारे देश में हम 22,00,000 करोड़ रुपए खर्चा करके फॉसिल फ्यूल पेट्रोल डीजल गैस को हम आयात करते हैं। अभी हमने कामयाबी हासिल की है कि हमारा किसान केवल अन्नदाता नहीं तो ऊर्जादाता बन सकता है।
निसर्गोपचार ही शाखा निसर्गाशी सुसंवाद करायला प्रोत्साहन देते असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे। पुण्यात उरळी कांचन इथल्या निसर्गोपचार केंद्राच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। पारंपरिक भारतीय उपचार पद्धती सध्याच्या काळाशी अधिक समर्पक असल्याचं ते म्हणाले। या कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंग, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते। आसाम केरळ पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत उद्या संध्याकाळी संपेल। परवा उमेदवारी अर्जांची छाननी होईल तर 26 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील। या 3 विधानसभा निवडणुकांसाठी येत्या 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे। तमिळनाडूमध्ये 23 एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान होईल तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल अशा 2 टप्प्यात मतदान होईल। तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधल्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठीची अधिसूचना येत्या 30 मार्चला जारी केली जाईल तर बंगालमधल्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची अधिसूचना 2 एप्रिल रोजी जाहीर होईल। ही चारही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची मतमोजणी 4 मे रोजी होईल। लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेला नाशिकमधला भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे। अशोक खरातनं आपलं लैंगिक शोषण केल्याची तसंच ईशान्येश्वर मंदिर संस्थानासाठी पैसे घेतल्याची तक्रार एका महिलेनं केली आहे। या प्रकरणी नाशिकमधल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होमूरची सामुद्रधुनी केवळ इराणच्या शत्रूंसाठीच बंद असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेतले इराणचे प्रतिनिधी अली मौसवी यांनी म्हटलं आहे. ते इराणचे युनायटेड किंगडममधले राजदूतही आहेत. सध्याच्या सागरी संघर्षाचं मुख्य कारण प्रादेशिक तणाव असून आखाती प्रदेश आणि होमूरच्या सामुद्रधुनीतल्या सध्याच्या परिस्थितीला अमेरिका आणि इस्रायल यांच्यातला संघर्षच कारणीभूत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इराणची प्रादेशिक अखंडता आणि हक्क अबाधित राखून आंतरराष्ट्रीय दायित्वाचा समतोल साधायला हवा असं ते म्हणाले. सागरी सुरक्षेतले आंतरराष्ट्रीय निकष जपण्यासाठी आणि या प्रदेशात कार्यरत खलाशांच्या संरक्षणाची खात्री देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सागरी संस्था आणि विविध देशांबरोबर संवाद साधण्याची इराणची तयारी असल्याचं त्यांनी सूचित केलं. रशियाहून कच्चं तेल घेऊन येणारं अॅक्वा टायटन हे जहाज आज कर्नाटकात मंगळुरू इथल्या बंदरात पोहोचलं. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे जगभरात वाढलेल्या इंधनाच्या किमती स्थिर करण्याच्या उद्देशानं अमेरिकेनं समुद्रात उभ्या असलेल्या रशियाच्या तेलवाहू जहाजांना पुढे जाण्याची परवानगी दिल्यानंतर हे जहाज भारतात आलं आहे. याशिवाय अमेरिकेहून एलपीजी घेऊन येणारं एक मालवाहू जहाज देखील मंगळुरू इथं पोहोचलं आहे. महाराष्ट्रात हॉटेल्स उपाहारगृहांसाठी उद्यापासून 20% अतिरिक्त गॅस पुरवठा होणार असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यातली हॉटेल्स, ढाबे, उपाहारगृह, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया, दुग्ध व्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवण्यात येणारे अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स यांचा यात समावेश आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं यासंदर्भातली सूचना काल जाहीर केली होती. यापूर्वी राज्याला 30% वाटप मंजूर करण्यात आलं होतं. उद्यापासून पुढचा आदेश येईपर्यंत पुरवठ्यात आणखी 20% वाढ केली जाणार आहे. तसंच राज्यातल्या केरोसीन वितरणाबाबतही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रलंबित परवान्यांचं नूतनीकरण झाल्याचं मानलं जाईल. त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरकारचे प्रमुख म्हणून 8931 दिवस पूर्ण केले असून भारतीय राजकारणात ते सर्वाधिक काळ सत्तेत असलेले नेते ठरले आहेत. त्यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांना मागे टाकलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री म्हणून मोदी यांनी सत्तेत 25 वर्ष पूर्ण केली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी याबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्र्यांचं जीवन ही एक सेवा यात्रा असून अतूट बांधिलकी आणि समर्पित नेतृत्वाचं मूर्तिमंत उदाहरण आहे असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. तर प्रधानमंत्र्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे आणि देशासाठी देखील हा एक अभिमानाचा क्षण आहे असं नड्डा यांनी म्हटलं आहे. भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. इंडियन ओपन 2026 स्क्वॉश स्पर्धेत भारताची अनहत सिंगनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. आज मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियम इथं झालेल्या अंतिम सामन्यात तिनं इजिप्तच्या हना मुताजवर 3-1 मात केली. पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज मुंबईतच होत असून अभय सिंग आणि वीर चोत्रानी या दोन्ही भारतीय खेळाडूंमध्येच लढत होत आहे. त्यामुळे भारताचं विजेतेपद निश्चित झालं आहे. आर्थिक घोटाळा प्रकरणी सहभाग असल्याच्या आरोपावरून सीबीआयनं उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपनीची चौकशी सुरू केली आहे. त्याअंतर्गत आज सीबीआयनं ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या सल्लागाराची चौकशी केली. या कंपनीनं रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि रिलायन्स होम फायनान्स या सध्या चौकशी सुरू असलेल्या दोन कंपन्यांची मालमत्ता खरेदी केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. बँक ऑफ महाराष्ट्रानं गेल्या वर्षी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं संरक्षण आणि जबाबदारीनं वापर करण्यासाठी आपण सर्व वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आगामी काळात ग्लोबल साऊथमधल्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तंत्रज्ञानविषयक गरजा भारत पूर्ण करेल असा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा विश्वास. होमूरची सामुद्रधुनी केवळ इराणच्या शत्रूंसाठीच बंद असल्याचं इराणचं स्पष्टीकरण. महाराष्ट्रात हॉटेलं उपाहारगृहांसाठी उद्यापासून आणखी 20% गॅस पुरवठा होणार. आणि इंडियन ओपन 2026 स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या अनहत सिंगनं पटकावलं महिला एकेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.